आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया लाईनवर रहा किंवा थोड्या वेळाने डायल करा.
आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो व्यक्ति अभी दूसरे कॉल पे व्यस्त है. कृपया लाइन पे बने रहें या कुछ समय बाद डायल करें. द पर्सन यू हैव डायल्ड इज ऑन.
हेलो हेलो.